हॅलो हॅलो, सचिन सर बोलतात ना? सर, विशाल बोलतोय, पारांगतच्या दूरदर्शनमधून. आपण भेटलो होतो सर 2 BHK फ्लॅट संदर्भात. झालं का सर काय घरी बोलणार जरा काम सर? हा, ओके ओके. हा ठीक आहे, चालेल सर. ओके सर, नो प्रॉब्लेम. ओके.